आजच्या युवा स्नेहाच्या या कार्यक्रमामध्ये मी अनिकेत लिमये आपल्या सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम 15 ते 25 या वयोगटातल्या युवा साधकांनी तयार केलेला आहे. आपल्या केंद्रामध्ये युवा साधकांचे 3 वयोगट आहेत, 15 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 45. यामधला 15 ते 25 हा आमचा सगळ्यात युवा असणारा असा युवा गट आहे असं मला वाटतं. आणि आता आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करू. परमहंस स्वामी स्वरूपानंद यांनी रचलेली ती विद्या मिळवी इथे ही प्रार्थना सद्भक्त प्रणव शेठ आपल्यापुढे सादर करेल. सद्भक्त प्रणव लहानपणापासून केंद्रात येतो. पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये इयत्ता 11वीत कॉमर्स साईडला तो शिकत आहे.
श्रीराम दाविते ज्ञान भानुते अज्ञान तमनाशिते सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू इथे दैन्य दुःख लया नेते पाप ताप निवारिते चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे मुक्तीस हेतु जी होते अनेकी ऐक्य पाहते अंतः प्रसन्नता देते ती विद्या मिळवू इथे लोपवीजी अहंते ते विश्वाचे हित साधिते अनाथा हात जी देते ती विद्या मिळवू इथे धर्मादि पुरुषार्थाते येते सार्थकता जिथे सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळवू इथे आनंदी जन्मजी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदी लीनजी होते ती विद्या मिळवू इथे आनंदी लीनजी होते ती विद्या मिळवू इथे ती विद्या मिळवू इथे ओ
सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावे. स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषेमध्ये या पत्राचा समावेश केला गेलाय. पावसमधल्या एका विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी तेथे जमलेल्या लोकांना आशीर्वादपर संदेश देताना स्वामीजींनी हे काव्य रचलं होतं अशी टीप मला त्या पुस्तकात सापडली. त्या प्रार्थनेत वर्णन केलेली म्हणजे मुक्तीस हेतू जी होते अनेकी ऐक्य पाहते अंतः प्रसन्नता देते ती विद्या मिळवू इथे अशी अल्टिमेट असणारी विद्या आपल्याला केंद्रामध्ये सतत ऐकायला मिळत असते आणि ती आपण मिळवायची असा निश्चय स्वामीजींनी या पत्रातनं करून घेतलाय. तसंच या पत्राच्या टिपेमध्ये त्यांनी असं लिहिलंय की विद्या मिळवू इथे या शब्दाचा अर्थ त्यांनी असा सांगितलाय की स्थलवाचक इथे असाही अर्थ आहे आणि या नरदेहामध्येच ही विद्या आपण प्राप्त करून घेऊ असा निश्चय या प्रार्थनेत करून घेतला. यानंतर आता आपण सद्भक्त गौरव कुलकर्णी यानंतर आता परमहंस स्वामी मकरंदनाथांचं आणि मधुरा मावशींचं पूजन करू. सद्भक्त गौरव कुलकर्णी स्वामीजींचं पूजन करेल आणि सद्भक्त समृद्धी तावरे मधुरा मावशीचं पूजन करेल. सद्भक्त गौरव हा SP कॉलेजमध्ये 3rd year BCom शिकत आहे आणि समृद्धी नुमवी गर्ल्स कॉलेजमध्ये 11वीत सायन्सला शिकते. दर 2 महिन्यानंतर आत्ता जसे मी 3 युवा गट सांगितले अशा युवा गटांचा रिप्रेझेंटेटिव्ह असा युवा स्नेहचा कार्यक्रम होत असतो. हे सर्वच युवा स्नेहचे कार्यक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि या कार्यक्रमामधून तसंच कार्यक्रमानंतर स्वामीजी जे प्रबोधन करतात त्यातनं आपल्याला साधना करायची एक नवी दिशा मिळत असते आणि आपला हुरूपही त्यांनी वाढत असतो. म्हणजे दर 2 महिन्यांनी होणारा हा जो युवा स्नेहाचा कार्यक्रम आहे तो एखाद्या बूस्टर डोस प्रमाणे वाटतो. आमच्या युवा स्नेहाच्या प्रत्येक कार्यक्रमाचा फॉर्मॅट जरी वेगळा असला तरी एक कार्यक्रम त्याच्यात नेहमी कॉन्स्टंट असतो किंवा उपक्रम म्हणू, तो म्हणजे ज्या महिन्यामध्ये आमचा युवा स्नेहाचा कार्यक्रम असतो त्या महिन्यात आम्ही गीतेच्या एका अध्यायाचा अभ्यास करतो. हा अभ्यास करण्यासाठी आमचं रेफरन्स बुक ऑब्व्हियसली आपल्या स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेला गीता दर्शन हाच ग्रंथ असतो. हा ग्रंथ त्या अध्यायाचा अभ्यास करण्यामध्ये आम्हाला खूप उपकारक ठरतो. अशा प्रकारे आत्तापर्यंत गीतेच्या पहिल्या 6 अध्यायांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याच्याच पुढे म्हणजे 7व्या अध्यायावर या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आम्ही अभ्यास करत आहोत. या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग असं आहे. 6व्या अध्यायाचा शेवट भगवंतांनी असं सांगितलं की सर्व योग्यांमध्ये जो श्रद्धेने मला भसतो तो श्रेष्ठ, तोच सर्वात श्रेष्ठ. श्रद्धा हा शब्द फार सर्रासपणे वापरला गेल्याने त्याचं गांभीर्य थोडस कमी झालंय. श्रद्धा म्हणजे फेथ. जेव्हा आपल्याला भगवंताविषयीचं खरं आकलन करून घ्यायचं असतं आणि त्या आकलनाचं जेव्हा आपल्याला महत्व कळतं तेव्हा आपल्यामध्ये श्रद्धेचा नक्कीच उदय होतो. आपण बघतो की जगातली कुठली व्यक्ती अशी नाही की जी आनंदाच्या शोधात नाही, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आनंद गोळा करण्याचा आपला प्रयत्न चालू असतो. म्हणजे चांगलं गाणं ऐकलं, निसर्ग दर्शन घेतलं, चांगला खेळ बघितला तर आपल्याला आनंद होतो ना. पण हा आनंद जो असतो त्याची व्हॅलिडिटी खूप लिमिटेड असते आणि त्याचा अजून एक ड्रॉबॅक असा असतो की आपण त्याचा उपभोग वारंवार घेतला तर त्यातनं मिळणाऱ्या आनंदाची गोडी कमी कमी होत जाते. आणि आपण जसं आपल्या स्व इच्छेने केंद्रामध्ये यायला लागतो इथे आपल्याला जो उपदेश केला जातो त्या उपदेशाचा आपल्याला अर्थ लागायला लागला की ही जी क्षणभंगुरता आहे आनंदातून मिळणारी, उपभोगाच्या आनंदातून मिळणारी, तिचा आपल्याला अजून प्रकर्षाने अनुभव यायला लागतो. आणि साहजिकच ज्या जे सुख जास्त काळ टिकेल किंवा ज्याची व्हॅलिडिटी जास्त आहे अशा ईश्वरासंबंधीच्या ज्ञानाविषयी आपल्या मनात औत्सुक्य निर्माण होतं आणि अशा भक्ताला आर्तभक्त असं या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हणलेलं आहे. आर्त जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशी 4 प्रकार भगवंतांनी सांगितले. हे प्रकार नसून ह्या आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असं भक्ताचं होणारं इव्होल्युशन आहे असं मला वाटतं. आपल्या पारमार्थिक आयुष्याची जी सुरुवात असते ती अशा अर्थभक्तापासूनच झालेली असते. याच्यानंतर आपण सद्भक्त आरोही करंदीकर तिचं मनोगत ऐकणार आहोत. आरोही लहानपणापासून केंद्रात येते आणि गेलं वर्षभर ती स्वप्रेरणेने केंद्रामध्ये येते. ती VIIT कॉलेजमध्ये ENTCच्या 3rd इयरला शिकते.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जैसा स्वभाव माय बापाचा, आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकचे तयाचा संतोष आठी. स्वामीजींना ज्ञानेश्वरी खूप आवडते म्हणून ही ओवी इथे नमूद करावीशी वाटते. कधी मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की मी स्वामीजींच्या चरणांशी बसून कधी बोलेन. केंद्रात बोलण्याची ही तशी माझी पहिलीच वेळ आहे म्हणून सुद्धा या ओवीचा आधार घ्यावासा वाटला. माझे आई बाबा परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत त्यामुळे घरात धार्मिक वातावरण आहे. म्हणजे मला जसे कळायला लागले तसे बाबा मला बऱ्याचदा गोंदवल्याला घेऊन जायचे. म्हणून परमपूजनीय गोंदवलेकर महाराजांबद्दल मला विशेष प्रेम व आकर्षण होते. घरी आई बाबा, आजी आजोबा हे सगळेच शिस्तप्रिय आहेत. म्हणूनच मला त्यामुळेच ते माझ्या अभ्यासाकडे जातीने लक्ष पुरवी. म्हणूनच मला 10th चांगले मार्क्स मिळाले. मी SP कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, सायन्सला गेले, 12th CET करून इंजिनिअरिंगला गेले. जीवनाला एक ठराविक दिशा मिळाल्यामुळे खूप रिलॅक्स्ड वाटत होते. कॉलेजमधले वातावरण खूप छान मोकळे होते. नवीन लोकांच्या ओळखी झाल्या, नवीन फ्रेंड्स मिळाले. उत्साहाने मी फिरोजिया करंटकाच्या नाटकात पार्टिसिपेट केले. तिथे खूप दंगा चालायचा. लेक्चर्स बुडवून चालणारी नाटकाची प्रॅक्टिस, फ्रेंड्स बरोबरचे एकत्र जेवणे, कॉलेजमध्ये रात्रीपर्यंत प्रॅक्टिससाठी थांबणे, नाटकाच्या आधी 1-2 दिवस टेन्शनमुळे होणारी भांडणे, मग लगेच सॉरी वगैरे म्हणून परत काम चालू करणे, या सगळ्यात जाम मजा यायची. पण जसे फिरोजिया संपून कॉलेज सुरू झाले तेव्हा मात्र लक्षात आले मी अभ्यासात खूप मागे पडले आहे. तेव्हा फिरोजियाचा आनंद थोडा कमी झाला. सबमिशन्सच्या वेळेस तर खाडकन डोळे उघडले. अटेंडन्स कमी असल्यामुळे टीचर्स नाराज होते, खूप टेन्शन आले होते. फिरोजियाचा आनंद पार नाहीसा झाला. ती जागा आता टेन्शनने घेतली होती. तेव्हाच मनात विचार आला की यातून मिळणारे आनंद, समाधान हे टिकणारे नाही, ते काही दिवसात कमी होते. या सगळ्यामध्ये काहीतरी एलिमेंट मिसिंग वाटला. तो एलिमेंट मिळवण्यासाठी कोठे जावे, काय करावे हे कळत नव्हते. त्याच वेळी आईबाबांनी केंद्रात येण्याचा थोडासा फोर्स केला. त्यांच्या आग्रहाखातर मी केंद्रात आले. मग मात्र मला तिथे यायला आवडू लागले. स्वामीजींच्या येतचा या 2 शब्दांमुळे मी आणखीनच इन्स्पायर झाले. इथे यायला लागल्यावर खूप शांत छान वाटायला लागले आणि जे मिसिंग आहे ते इथेच मिळेल याची खात्री पटली. आईबाबांमुळेच मी स्वामीजींच्या चरणांची आले आणि माझ्या आयुष्यातील हा एक टर्निंग पॉइंटच होता. कारण स्वामीजींच्या सारखे शांत, प्रसन्न, स्थितप्रज्ञ संतांचे दर्शन झाले म्हणून मी सुखावले. या समाधानामुळेच स्वामीजींकडे परत परत यावेसे वाटू लागले. स्वामीजींकडून शुद्ध परमार्थ ऐकायला मिळाला. परमार्थातील श्रवणाचे महत्व लक्षात येऊ लागले. विचारांना एक योग्य ती दिशा मिळते आहे असे वाटू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच की काय, पण मला माझ्यात बदल जाणवू लागले आणि ते मैत्रिणींनी सुद्धा नोटीस केले. फॉर एक्झाम्पल, माझा राग जरा कमी झाला. जेव्हा विचार केला की आपल्याला राग का येतो, तेव्हा असे लक्षात आले की समोरच्याकडून एक्सपेक्टेशन्स पूर्ण झाल्या नाहीत की मनावरचा कंट्रोल जाऊन आपल्याला राग येतो. मग राग न येण्यासाठी मी स्वामीजींचे स्मरण ठेवू लागले. पूर्वी मी बारीक सारीक गोष्टींवरून जी सारखी चिडायचे, ती चिडण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली. त्यामुळे स्मरण, अनुसंधान या मध्यवर्ती कल्पनांचा अभ्यास नकळतपणाने घडू लागला. तसेच पूर्वी मला ध्यानाला बसायला जरा नकोसेच वाटायचे. एका जागेवर डोळे मिटून बसणे म्हणजे अवघड वाटायचे. तसंच या वयात ध्यान कशाला करायचं हाही प्रश्न पडायचा. पण परमेश्वर, सद्गुरु कृपाळू असतात हेच खरे. त्याच दरम्यान परमपूजनीय स्वामीजी गणेशपुरम येथे 7:30 काही साधकांबरोबर ध्यानाला बसतात असे कळले. सद्गुरूंबरोबर ध्यानाला बसणे यासारखे दुसरे भाग्य नाही. म्हणूनच मला जमेल तेव्हा मी आईबरोबर ध्यानाला येऊ लागले. स्वामीजींबरोबर ध्यानाला बसायला लागल्यामुळे खूप ध्यानाची गोडी वाटू लागली. माझ्यात घडलेला सगळ्यात मोठा चेंज म्हणजे कॉलेज, अभ्यास हे सगळं सांभाळून शक्य तेव्हा केंद्रात यावेसे वाटू लागले. म्हणूनच मित्रमैत्रिणींबरोबरचा पायफळ गप्पा, थट्टा मस्करी जरा कमी झाले. केंद्रात सांगितलेल्या मध्यवर्ती कल्पनेवर थोडा का होईना पण विचार होऊ लागला. फॉर एक्झाम्पल, या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आहे प्रेमभाव. मग प्रेम म्हणजे एक्झॅक्टली काय, प्रेमभाव कसा वाढवायचा, ईश्वरावर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचे, कसे करायचे असे प्रश्न पडायला लागले. या प्रश्नांचा विचार केल्यावर प्रेमभाव या मध्यवर्ती कल्पनेची थेरॉटिकल बाजू थोडी क्लिअर झाली. ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करावेसे वाटू लागले. तसे प्रयत्नही मी सुरू केले. किती जमले हा प्रश्न वेगळा, पण ऍटलीस्ट इम्प्लिमेंटेशनची सुरुवात तरी झाली. स्वामीजी आणि मधुरा मावशी ज्या प्रकारे आपल्या सर्वांवर प्रेम करतात, तसे थोडेफार जरी मला करता आले तरी प्रेमभाव याचा अर्थ मला जरा जरा समजतो आहे असे होईल. स्वामीजींकडे बघूनच कळते की प्रेमभावाचे इम्प्लिमेंटेशन कसे करायचे. ते सर्वांवर सारखे आणि भरभरून प्रेम करतात. प्रत्येकाची वैयक्तिकरित्या चौकशी करतात. मागच्याच महिन्यातला एक प्रसंग सांगावा असा वाटतो. माझी एक्झाम सुरू व्हायच्या आधी स्वामीजींना नमस्कार करून एक्झाम आहे असे सांगावेसे वाटत होते, पण ते काही जमले नाही. नंतर एक्झाममुळे ऑलमोस्ट 15 दिवस मी केंद्रात येऊ शकले नाही, पण परीक्षा संपल्यावर जेव्हा केंद्रात आले तेव्हा स्वामीजींनी सापडून मला विचारले, परीक्षा संपली का, पेपर कसे गेले? खरंच तेव्हा मला जाणवले की त्यांचे माझ्याकडे पण खूप लक्ष आहे. तेव्हापासून केंद्रात यायचा उत्साह आणखीन वाढला आणि मला खात्री आहे की इथल्या प्रत्येकाला छान अनुभव येत असावा. अजून एक म्हणजे स्वामीजींच्या प्रवचनांची शैली. स्वामीजींची प्रवचने म्हणजे खूप इफेक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह असतात. केंद्रात यायला लागले त्याच्या आधी अध्यात्म, परमार्थ या गोष्टी खूप अवघड आणि माझ्यासाठी तर त्या इम्पॉसिबलच वाटायच्या, पण स्वामीजींची प्रवचने ऐकून या गोष्टी अगदीच अशक्य नाहीत असे जाणवले. तसेच माझ्याच वयाचे इतर मुलं मुली इथे का स्थिरावतात हे देखील कळले. स्वामीजींची अजून एक अनुकरणीय गोष्ट म्हणजे ते स्वतः एवढे मोठे संत असून सुद्धा मी कोणी मोठा नाही असाच त्यांचा भाव असतो. त्याचा प्रत्यय आपल्या सर्वांना स्वामीजींना ऋग्वेद भूषण हा पुरस्कार मिळाला त्या कार्यक्रमात आला तेव्हा स्वामीजी म्हणाले होते की मी वयाने आणि अधिकाराने यासाठी लहान आहे. यावरूनच कळते की स्वामीजींचा अटिट्यूड किती डाऊन टू अर्थ असा आहे. स्वामीजी आणि मधुरा मावशी यांचा मला आवडलेला अजून एक गुण म्हणजे दोघेही खूप साधे राहतात. दोघांचे वागणे सर्वांचेच प्रेमळ असते. प्रत्येकालाच अडीअडचणीत स्वामीजी आणि मधुरा मावशी धावून धावून मदत करतात. आपल्या सर्वांसाठीच ते खूप कष्ट करतात. हे सर्व गुण एकत्र असे क्वचितच बघायला मिळतात. म्हणूनच स्वामीजींचे आणि मधुरा मावशींचे अनुकरण करावेसे वाटते. अशा सद्गुरूंबद्दल मी जास्त काय बोलणार. मी एक चांगली इंजिनियर तर होईनच, पण त्याचबरोबर माझ्याकडून श्रवण आणि स्वामीजींना एक्सपेक्टेड असलेली साधनं होत आत्मदर्शनापर्यंतचा प्रवास पूर्ण व्हावा हीच तुमच्या सर्वांची प्रार्थना.
आरोहिणी आता आम्हा सर्व आर्ताशा भक्तांचं हे रिप्रेझेंटेटिव्ह असं मनोगत व्यक्त केलं असं वाटतं. आपल्या केंद्रामध्ये जे विविध कार्यक्रम होत असतात त्या सर्व कार्यक्रमांचा क्रक्स काय आहे, काय सांगायचं आहे मुख्य गोष्ट, तर आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या मार्गाने स्वामीजी आणि इतर सर्व मार्गदर्शक आपल्याला आपलं अंतिम ज्ञान किंवा आत्मज्ञान उमजावं यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यासाठीच सर्व धडपड आपल्यासाठी ते करत असतात. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या अध्यायाच्या विवरणामध्ये स्वामीजींनी असं म्हणलंय की ज्ञान म्हणजे ध्यान साधना करून तो आत्माच मी याचं रिअलायझेशन होणं, आणि विज्ञान म्हणजे या विश्वातल्या विनाशी वस्तूंमध्ये परमात्माच कसा भरून राहिलाय हे समग्रपणे जाणणं. म्हणजे ज्ञान हे ज्ञान आणि विज्ञान यांचं टोटल असं ज्ञान असतं. हे सगळं थिओरिटिकल वाटलं तरी या अध्यायाचा जेव्हा अभ्यास करतो त्याच्यावर स्वामीजींनी केलेलं विवरण आपण वाचतो तेव्हा त्याची थिओरिटिकल बॅकग्राऊंड तरी आपल्याला नक्कीच लक्षात येते. विज्ञान हे ज्ञान संपादन केल्यावर ठसण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं मला समजलं. भगवंत ज्याला विज्ञान म्हणतात असं समग्र आकलन होण्यासाठी आपल्या केंद्रामध्ये दर महिन्यामध्ये एक मध्यवर्ती संकल्पना अभ्यासली जाते. साक्षित्व, शरणागती, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव अशा थीम्सचा प्रत्येक महिन्याला एक अशा पद्धतीने अभ्यास केला जातो. त्या त्या महिन्यामध्ये केंद्रामध्ये जे कार्यक्रम असतात त्या सर्व कार्यक्रमातून त्या थीमविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि ती थीम आपल्या जीवनामध्ये आपण कशी अंगीकारू शकू याविषयी आपल्याला माहिती दिली जाते. हा अभ्यास चालू असतानाच त्या अभ्यासामध्ये आणि इफेक्टिव्हनेस यावा आणि तो अधिकाधिक समजून उमजून केला तर त्याचा आपल्याला जास्ती उपकार होतो. म्हणूनच की काय स्वामीजी प्रत्येक थीम चालू असताना त्या त्या थीमविषयी त्या थीमचं आपल्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतं याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. सध्या जानेवारी महिन्यामधली ही जी थीम चालली आहे प्रेमभावाची, या थीमविषयी स्वामीजींनी पूर्वी सुद्धा ही जेव्हा थीम होती तेव्हापासून जे जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचं एक संकलन करण्यात आलं होतं आणि त्या संकलनाचा अभ्यास करून त्याविषयी आता सद्भक्त श्रुतीला काय वाटतं हे आपण तिच्याकडनं समजून घेऊया. सद्भक्त श्रुती पाटकर ही लहानपणापासून केंद्रामध्ये येते. ही MIT कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे आणि तिला नुकतीच डेलॉइटमध्ये प्लेसमेंटही मिळाली.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सर्वांकडून आपण मनोगतातून एकमुखाने म्हणलेलं ऐकतो की स्वामीजी म्हणजे प्रेम. इथे येऊन स्वामीजींकडून काय मिळालं तर प्रेम. आपण ऐकतो की स्वामीजींच्या त्या प्रेमळ नजरेसाठी, त्या प्रेमळ स्पर्शासाठी आम्ही इथे येत राहिलो आणि इथलेच होऊन गेलो. प्रेम व्यक्त करण्यासाठी बाहेरच्या जगात मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे, फ्रेंडशिप डे असे अनेक डे सेलिब्रेट केले जातात. त्या दिवशी आई वडिलांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तो दिवस सेलिब्रेट करायचा आणि जणू कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवायचे. इतकी संकुचित प्रेमाची व्याख्या आहे का? आता फ्रेंडशिप सेलिब्रेट करायला आपल्याला डे लागतो का? स्वामीजी तर आपल्याला किती व्यापक प्रेम करायला शिकवतात. प्रत्येक क्षणाला, व्यवहाराच्या प्रत्येक संवादात प्रेम करायला शिकवतात. ते आपल्याला जवळचे ओळखीतच नाही तर अनोळखींच्यांवरही प्रेम करायला सांगतात. आपलं प्रेम मात्र जवळच्यांपुरतच, म्हणजे आपले आई वडील, भावंड, मित्रमंडळी यांच्यापुरतच मर्यादित असतं. विषयांबद्दल आपल्याला प्रियता असते. आपण म्हणतो की देहसंबंधितांवर आपलं प्रेम आहे, पण ते सुद्धा किती तकलादू असतं. मनासारखं नाही बोललं की अहंकार जागा होतो, मनासारखं नाही वागलं की राग येतो, लगेच रुसवे फुगवे सुरू होतात. आणि स्वामीजी तर म्हणतात, व्यक्ती कशीही असो, दोषयुक्त असो, प्रेम करा. प्रेमाचं सुद्धा श्रेणी असतात. पैसा, सोने चांदी याच्यावर प्रेम असतं. पती पत्नींमध्ये प्रेम असतं. आईचं मुलांवर प्रेम असतं. पण सर्वात श्रेष्ठ प्रेम हे सद्गुरूंवरचं प्रेम. सद्गुरूंवर प्रेम करायला अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या सगुण रूपावर, त्यांच्या निर्गुण रूपावर प्रेम करावं. गुरूंकडचे गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून गुरूंच्या गुणांवर प्रेम करावं. गुरूंच्या विचारांवर प्रेम करावं. गुरूंच्या बुद्धीवर प्रेम करावं. गुरूंची बुद्धी म्हणजे अग्रबुद्धी, ज्ञान जाणण्यास समर्थ झालेली बुद्धी. असं जर गुरूंना समर्पित झालं तर ज्ञान मिळवण्याच्या पात्रतेचे आपण होतो. या प्रेमभावाबद्दल स्वामीजी सतत बोलत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. प्रेमभाव ही मध्यवर्ती कल्पना ज्या ज्या महिन्यात होती त्या महिन्यातील सत्संगातून, प्रबोधनातून स्वामीजींनी अनेक अंगांनी या प्रेमभावाबद्दल सांगितले, शंका समाधान केले. अशाच एका सत्संगामध्ये स्वामीजींना प्रश्न विचारला होता की अनेक व्यक्तींशी आपला संबंध येतो, त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो, यावेळी जो संघर्ष होतो त्यावेळेला प्रेमभाव कसा टिकवून ठेवायचा. स्वामीजी म्हणाले होते की या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आहे म्हणून मी उद्यापासून सर्वांशी प्रेमाने वागायला लागेल असं जमणार नाही. काही काळ जमेलही, पण परत आपण आपल्या मूळ स्वभावावरती येऊ. त्यामुळे प्रेमभाव विकसित करण्याचा अभ्यास सातत्याने करणं गरजेचं आहे. व्यक्ती कशीही असो, काहीतरी अपूर्णता असायचीच, दोष असायचेच. कोणी रागीट असेल, कोणी लोभी असेल, कोणी मत्सरी असेल, दोषांकडे लक्ष देऊ नका, सोडून द्या. दोषदृष्टी हीच प्रेमभावातील मुख्य अडचण आहे. आपण कसे आहोत आपल्याला माहित आहे, पण तरीही स्वामीजी आपल्यावर प्रेमच करतात. गुरुपूजनेच्या वेळेच्या सेवेसाठी जेव्हा मी इथे येत होते तेव्हा मला असं जाणवत होतं की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं सगळं दूर सारून स्वामीजी फक्त त्याचा भाव पाहत होते आणि पूजा स्वीकारत होते आणि अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला आशीर्वाद देत होते. तसं निरलस प्रेम आपल्याकडून अपेक्षित आहे. स्वामीजी म्हणतात, अभ्यासाची सुरुवात घरापासून करावी. आई वडील, बहीण भाऊ यांच्यापासून सुरुवात करावी.
मग मित्रमंडळी, ऑफिसमधले कलीग, केंद्रातील साधक यांच्या बाबतीत प्रेमाचा अभ्यास करावा. ओळखीच्या व्यक्तींबरोबर अनोळखी व्यक्तींबरोबरही प्रेमाचा अभ्यास करावा. व्यवहारात तिरस्कार आला, माझं तुझं आलं, स्वार्थ आला तर प्रेम संपून जाईल. थोड्या लोकांपुरतच प्रेम ठेवेन म्हणलं तरी ते संपून जाईल. प्रेमामध्ये कंडिशन्स नकोत, अनकंडिशनल प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वामीजी पुढे म्हणाले की आपल्या वाचनांनी, पाहण्यांनी, आचारांनी, विचारांनी आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. प्रेमभावासाठी या सगळ्यांबरोबरच ध्यान, नाम, पूजा यांचा समावेश आवश्यक आहे. या उपासनेतून आपली आंतरिक प्रगती घडत असते, परंतु उपासनेनंतरची साधना कमी पडते, कारण आपण आपल्या प्रकृतीवर येतो. माझं तुझं याचा समावेश होतो, मग ध्यानातील सुख जातं. त्यामुळे आत्म्याशी एकरूपता राखून देहबुद्धी थोडी बाजूला ठेवून प्रेमाने वागणं अपेक्षित आहे. त्यासाठी सावध राहा, होशियार राहा. ध्यान आणि प्रेम यांच्यातील संबंध स्वामीजींनी खूप सोप्या शब्दात समजावून सांगितला. ते म्हणाले, आत्म्यावर प्रेम करायचं. आपला आत्मा आपली माऊली आहे, तोच आपला सांभाळ करतो, पालन पोषण करतो. त्याच्याच सोबतीने देह मोठा होतो, त्याच्याच कृपेने बुद्धी संस्कारित होते, पण त्याची भेट मात्र ध्यानानेच होते. ध्यान म्हणजे सगळं विसरून आत निश्चळाशी एकरूप होणे. मग डोळे उघडल्यावर सगळीकडे प्रेम, श्रीहरी. जर प्रेम नाही वाटलं तर ध्यान नीट नाही झालंय. ध्यान काही निष्प्रेमाकडे घेऊन जात नाही. नित्य आपल्या अंतरी जो श्रीहरीची आठवण करतो त्याला आपल्या विठ्ठल प्रेमाची भाषा कळते. अंतःकरणात जर हळूवारपणा असेल तर प्रेम असेल. प्रेमभावातच शांती आहे, आनंद आहे. प्रेमभावाशिवाय आनंद कधीच नसतो. प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है. पण क्लास कॉलेजच्या टाईट शेड्यूलमध्ये भगवंताची सतत आठवण ठेवणं कठीण जातं, प्रेम ठेवणं कठीण जातं, अशी आपली गडबड होते. भगवंतावर प्रेम म्हणजे काय? आपणही रोज पांडुरंगाला नमस्कार करतो, पण जेव्हा स्वामीजींना पांडुरंगाला नमस्कार करताना पाहतो तेव्हा आपल्याला भगवंतावरचं खरं प्रेम म्हणजे काय कळतं. ज्या प्रेमाने, ज्या भावाने ते त्या मूर्तीकडे पाहत असतात, ते पाहिलं की मूर्ती विसरून त्यांच्याच कडे पाहत राहावं असं वाटतं. असं प्रेम आपल्याला कधी जमेल बरं असं वाटतं. स्वामीजी म्हणतात, प्रेमाशिवाय जीवन नाही. प्रेमाच्या आधारावरच जीवन उभं आहे. दुसऱ्यांवर प्रेम करणं आपल्या आंतरिक समृद्धीसाठी आहे. प्रेमाने आतमध्ये समाधान मिळतं. प्रेम दुसऱ्याकरता नसतं. दुसऱ्यांवरती प्रेम करत असाल तरी ते स्वतःकरता असतं, कारण आपले स्वरूप, आत्मस्वरूप हे प्रेम स्वरूप आहे. मी तर स्वरूप समजलं की निष्काम, निष्कपट प्रेम करता येतं. त्यासाठी मनाला आणि इंद्रियांना बाजूला ठेवावं लागतं. अशा वेळी अंतर्मुख होऊन विवेकाने अभ्यास करण्याची गरज आहे. प्रेम आपल्यामध्ये मुरवण्याची गरज आहे, म्हणजे प्रेम सहज स्वाभाविकपणे व्हायला लागेल. लहानपणापासून मी केंद्रात येत आहे आणि स्वामीजींना पाहत आहे, त्यांचा सहवास मिळत आहे, त्यांच्या प्रेमाचा अनुभव घेत आहे. जशी जशी मोठी होत आहे तशी त्यांच्या प्रेमाची भाषा जास्त जास्त समजून येत आहे. स्वामीजींनी प्रेमभावाबद्दल व्यक्त केलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करताना त्यातली प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटत आहे, त्यामुळे इथे सांगावीशी वाटत होती. ते ज्या प्रेमाने सांगतात त्या ऐकून ती गोष्ट आचरणात आणायला सोपी वाटते आणि त्यांच्या प्रेमाखातर ती आचरणात आणावी असं वाटतं. अशा उच्च प्रतीच्या आणि व्यापक प्रेमाचा अभ्यास आमच्याकडून घडो यासाठी आपण स्वामीजींकडे आशीर्वाद मागूयात. हरिओम.
तर श्रुतीने जसं सांगितलं की स्वामीजींनी जे सांगितलं होतं की ध्यान म्हणजे निखळाशी ऐक्य आणि डोळे उघडले की बाहेर सर्व हरिरूप जाणवणे, हे या अध्यायात जे ज्ञान आणि विज्ञान म्हणून भगवंतांनी एक्सप्लेन केलंय त्याचंच एक स्वरूप मला वाटलं. खरोखर स्वामीजी मध्यवर्ती संकल्पना इम्प्लिमेंट कशा कराव्या याचं जे मार्गदर्शन करतात त्याचा आपल्याला फार फायदा होतो. आपण गीतेचं पुस्तक समजा उघडून बघितलं, म्हणजे त्याची मूळ परत जर का बघितली ज्याच्यामध्ये अनुवाद नाही, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की सर्व गीता ही पद्य स्वरूपामध्ये संस्कृत अशा वरवर खूप जटिल दिसणाऱ्या श्लोकांमध्ये बद्ध आहे. आणि आपण समजा ते वाचायचा प्रयत्न केला तर संधी विग्रहाचा नीट अंदाज न आल्यामुळे आपण अडखळतो. त्यामुळे जिथे उच्चारच धड करता येत नाही तिथे त्याच्यामध्ये गर्भित जो अर्थ आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. आपल्या केंद्रामध्ये सद्भक्त कांचन मावशी शेठ या आम्हा युवा साधकांना गेली 2 वर्ष दर आठवड्यात एकदा असे गीतेचे 5 श्लोक शिकवते. हल्ली गणेशपुरम मध्ये आपलं शनिवारचं कार्यक्रम झाल्यानंतर वरच्या 5व्या मजल्यावर जे साधक निवास आहे तिथे ती आम्हाला हे श्लोक शिकवत असते. ती 5च श्लोक शिकवते पण ते इतक्या परफेक्टली शिकवते की आम्हाला ते श्लोक म्हणण्यामध्ये उत्साह वाटू लागतो. अशाच तिने शिकवलेल्या गीतेच्या 7व्या अध्यायातल्या पहिल्या 10 श्लोकांचं आता आपण सामूहिक पठण ऐकू.
ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. मय्या सक्तमनः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयो न्यज्ञातव्यमवशिष्यते. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च. अहंकार इदीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्. जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत्. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि त्युपधारय. अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु शब्दः ते पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.
आजच्या कार्यक्रमाचं जेव्हा रूपरेषेचं प्लॅनिंग चाललं होतं तेव्हा मला सद्भक्त नवीन काकाचा फोन आला. तेव्हा मला असं वाटत होतं की आपल्याला सुरुवातीची प्रार्थना किंवा अभंग म्हणायचा असेल. पण त्यांनी तिथे गेल्यावर मला असं सांगितलं की इस बार सूत्र संचालन करना है. तर आधीच ते हिंदीत होतं आणि असं वेगळं काम असल्यामुळे मी जरा घाबरलो. त्या धक्क्यातनं मी जेव्हा सावरलो तेव्हा तो मला म्हणला की सूत्रसंचालनाचे 2 प्रकार असतात. अरे पहिला प्रकार म्हणजे सूत्रसंचालक सर्व कार्यक्रमांची थोडी थोडी बॅकग्राऊंड देत असतो आणि कार्यक्रम सुसूत्रपणे पुढे नेत असतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे सर्व कार्यक्रमांचं अँकरिंग तो करत असताना एखाद्या कार्यक्रमात सहभागी होतो. मला वाटत होतं म्हणजे अभंग वगैरे मध्ये मला सहभागी व्हायचं असेल. पण तो मला म्हणला की अजून एक कार्यक्रम म्हणजे गीतेचा युवा स्नेहाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जो प्रत्येक अध्यायावरचा अभ्यास रिप्रेझेंटेटिव्ह रित्या प्रगट करत असतो ते कामही मलाच करायचं होतं. तर त्या दुसऱ्या प्रकाराचा प्रयोग माझ्यावरच करण्यात आला. तर आता मी या अध्यायाचं गीतादर्शन मधलं विवेचन वाचून काही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यातनं मला एवढं निश्चित समजलं की अंतिम अचीवमेंट काय असली पाहिजे. म्हणजे आपण ती नेहमीच केंद्रात ऐकत असतो पण जेव्हा आपली परीक्षा असते तेव्हा आपण ज्या पद्धतीने मनावर घेऊन अभ्यास करतो तसं थोडंसं माझं यावेळेला झालं आणि आपण आपल्या ध्येयापासून किती लांब उभे आहोत याची जाणीव झाली आणि डोळे उघडल्यासारखे वाटले. म्हणून मी नवीन काकांचा आभार मानतो. मगाशी जसं मी सांगितलं की सातव्या अध्यायाचं नाव हे ज्ञान विज्ञान योग असं आहे, तर ज्ञान विज्ञान या दोन शब्दांचा उल्लेख भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा केला होता. तर आपल्याला असं वाटतं की त्याचा सिक्वेल म्हणजे चौथ्या अध्यायात ते यायला पाहिजे, परंतु भगवंतांना अर्जुनांनी जे प्रासंगिक प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं निराकरण करताना चौथा आणि पाचवा अध्यायाची निर्मिती झाली. सहाव्या अध्यायामध्ये म्हणजे ध्यानयोगामध्ये भगवंतांनी ध्यानयोगाचं सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर सातव्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान म्हणजे नक्की काय याचं भगवंतांनी सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं. सहाव्या अध्यायात जो ध्यानयोगाचा अभ्यास सांगितलेला आहे तो आपण केंद्रामध्ये नियमित करत असतो. सद्गुरु कृपेने अशी साधना करत असताना आपल्याला अशी प्रचितीही कधी कधी येत असते. ध्यानामध्ये आपल्याला कधी कधी असं समाधान सुद्धा मिळत असतं, पण हे जे समाधान आपल्याला मिळत असतं ते आपण बाहेरच्या जगामध्ये व्यापामध्ये मिक्स झाल्यावर त्याचा आपल्याशी काही संबंधच राहत नाही. आपले सर्व इंद्रियांचे भाव जागृत होतात आणि आपण थोडक्यात बहिर्मुख होतो. बहिर्मुखच असतो पण होतो असं म्हणतो. ध्यानामध्ये आपण आत्मरूप आहोत हे समजणं म्हणजे ज्ञान असं इन शॉर्ट. आणि हे जे आत्मज्ञान झालेलं आहे तेच परमात्म तत्व बाहेरच्या सर्व जिवंत आणि निर्जीव पदार्थांमध्ये असल्याची खात्री होणं, रिअलायझेशन होणं, त्याला विज्ञान असं म्हणलंय. अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत असं म्हणतात की ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षाम्य शेषतः यज्ञात्वनेह भूयोन्य ज्ञातव्यमशिष्यते. माझी प्रॅक्टिस कमी पडली कारण मी नव्हतो सातव्या अध्यायाला. भगवंत अर्जुनाला म्हणजे मला मराठीत असाच अर्थ कळला की भगवंत अर्जुनाला आणि आपल्याला असं म्हणतायत की तुला विज्ञानासह ज्ञानाविषयी असं सांगतो की जे जाणलं असतं पुन्हा आणखी तुला काही जाणण्याची गरजच शिल्लक राहणार नाही. विश्वामध्ये जे विनाशी पदार्थ आहेत, जे पेरिशेबल पदार्थ आहेत, ते त्या सर्व पदार्थांमध्ये एकच अविनाशी परमात्मा कसा भरून राहिलाय हे थरोली समजणं म्हणजे विज्ञान. हे कसं काय म्हणजे मान्य करायचं ह्याचा काही अर्थच लागत नाही. तो लागण्यासाठी भगवंतांनी ते काय म्हणतायत हे थोडंसं एक्सप्लेन करायला सुरुवात केली. ते म्हणतात की दोन प्रकारच्या प्रकृती माझ्यापासून निर्माण झाल्यात म्हणजे परमात्मा तत्वापासून, अपरा किंवा अष्टधा प्रकृती आणि परा किंवा जीव प्रकृती. अपरा ही प्रकृती पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार यांनी बनली आणि परा ही जी श्रेष्ठ प्रकृती ही जीव प्रकृती आहे. या दोन प्रकृतींच्या मिश्रणातनं सर्व भौतिक विश्व तयार झालंय. फक्त अपरा प्रकृती जीवसृष्टी निर्मित करू शकत नाही, त्या दोघांचं संयोग झाल्यावर त्या कॉम्बिनेशन मधनं भूतमात्रांची निर्मिती होत असते. या दोन्ही प्रकृतींचा निर्माता परमात्मा तत्व स्वतः आहे. त्यामुळे हे जर का आपण गृहित धरलं, यावर श्रद्धा ठेवली, कारण श्रद्धा ठेवण्याशिवाय पर्याय नाही, तर आपल्याला थिरॉटिकली हे पटेल की या विश्वात परमात्म्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट शिल्लक नाहीये. याविषयी अजून खुलासा करताना भगवंत म्हणतात की एखाद्या दोऱ्यामध्ये मणी होवावेत तसं या जगतामध्ये सर्व ठिकाणी मीच भरून राहिलोय. ज्ञानोबा पुढे जाऊन अजून एक सोपं उदाहरण सांगतात की जर का आपण सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्याच माळेमध्ये ते ओवले तर ज्या प्रकारे ते जे सोनं आहे तेच माळेच्या दोऱ्याच्या स्वरूपात आणि मण्यांच्या स्वरूपामध्ये आहे त्याप्रमाणे परमात्माच सर्व भौतिक विश्वामध्ये भरून राहिला. असा हा जगाकडे बघण्याचा एक अत्यंत शाश्वत आणि अनोखा दृष्टिकोन विजन भगवंतांनी इथे आपल्याला ओपन केली. ही जी क्रांतिकारी दृष्टी आहे त्या दृष्टीने आपण जगाकडे जर का बघायला लागलो तर त्यासाठी आपल्याला काही काही सोप्या अशा सोप्या म्हणजे जिथे भगवंतांचं विशेष करून अस्तित्व आहे अशा विभूती भगवंतांनी सांगितल्या. म्हणजे पाण्यामध्ये मी रस आहे, म्हणजे पाण्यातला रस म्हणजे काय, पाणी हे तसं लिक्विडच असतं, त्यामुळे लिक्विड जर काढून टाकलं तर काय राहील, पाणीच, पाण्यातली मुख्य फंडामेंटल गोष्ट मी आहे. म्हणजे चंद्र सूर्यांमध्ये प्रभा मी आहे, वेदांमध्ये ओंकार मी आहे, पृथ्वीमध्ये सुगंध मी आहे, अग्नीतलं तेज मी आहे. म्हणजे आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टीतनं ती जर फंडामेंटल गोष्ट काढून टाकली तर तिचं अस्तित्वच नष्ट होईल. अग्नीतनं तेज काढून टाकलं तर काय राहील, दूर राहील फक्त. त्यामुळे सर्व भूतमात्रांच्या बीज ठिकाणी मी आहे असं भगवंत पटवून देत आहेत. हा 10व्या अध्यायाचा बीज अध्याय समजला जातो. यानंतर भगवंत असं म्हणतात की सत्व रज तम हे त्रिगुण सुद्धा याच तत्वापासून बनले. पुढे ते असं म्हणतात की ह्या त्रिगुणांपासून पुढे पंचमहाभूतांची निर्मिती झाली आणि पंचमहाभूतांपासून सर्व भूतसृष्टी निर्माण झाली. हे सांगून झाल्यावर ते अजून एक ट्विस्ट करतात. ते असं म्हणतात की जरी माझ्यापासून हे सर्व निर्माण झालेलं असलं तरी मी त्यांच्या ठिकाणी नाही. हे वाक्य फार तसं कठीण वाटलं डायजेस्ट व्हायला. आणि त्या संदर्भात मला गीतादर्शन मध्ये एक अनालॉजी सापडली. त्यांनी असं सांगितलंय की जसं आपण आग कन्सिडर केली तर आगीपासून धूर हा किती वेगळा असतो, म्हणजे आगीतून जो धूर निर्माण होतो त्या धुरामध्ये आपल्याला अग्नी सापडणार नाही. किंवा एखाद्या सीड बीपासून वृक्ष निर्माण झाला तर बीच्या ठिकाणी जे तत्व आहे, जे पोटेन्शियल आहे, ते खोडामध्ये आपल्याला मिळणार नाही. त्याप्रमाणे या त्रिगुणांपासून मी कसा अलिप्त आहे हे भगवंतांनी सांगितलं. हे ऐकल्यावर एकदम पटल्यासारखं वाटतं पण त्याचं रिअलायझेशन होण्यामध्ये काही समस्या येतात. मुळात निर्गुण स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं इंद्रियांच्या द्वारे जगतामध्ये असणारं जे एक्सप्रेशन आहे, जे मॅनिफेस्टेशन आहे, ते खूप फसवं असतं. अज्ञानामुळे, दृष्टीला भ्रांती पडल्यामुळे परमात्मा तत्व न जाणवता जगत दिसतं. अशा प्रकारची माया म्हणजे परमात्मा तत्वावर असलेला एक भ्रमरूपी पडदा वाटतो, एक इल्युजन आहे. त्याला भगवंत दैवी माया असं म्हणतात. म्हणजे ही भगवंताचीच माया आहे आणि तिला पार करण्याचं आपलं जे मुख्य ध्येय आहे ते करण्यासाठी ती माया ज्यांनी निर्माण केली अशा भगवंतालाच शरण जायला पाहिजे, म्हणजे त्या तत्वालाच शरण जायला पाहिजे असं ते सांगतात. बुद्धीच्या जोरावर समजा जाणण्याचा प्रयत्न केला तर तो फसतो असं भगवंतांनी आधीच वॉर्न केलंय. त्यामुळे आपण आपल्याला जे एकदम बुद्धिवादी वगैरे समजतो म्हणजे मी, तर त्यांच्यासाठी ही एक प्रिकॉशन. शरण जायचं म्हणजे काय, नक्की काय करायचं, तर स्वामीजी म्हणतात की जीवभावाने परमात्म्याशी ऐक्य साधण्याची कला शिकावी लागेल. आपल्याला हे करणं शक्य आहे कारण आपण प्रयत्नपूर्वक आपल्या अहंकाराचा त्याग करून स्वामीजींना शरण जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढे स्वामीजी सांगतात की त्रिगुणाचं स्वरूप जाणून पलीकडे जाण्याची कला संपादन करायला पाहिजे. ते असं म्हणतात की रज आणि तम हे आपल्यामध्ये जे गुण आहेत ते कमी करून सत्वगुणाचा सहज स्वभाव बनवायला पाहिजे. सत्वाच्या अभिमानाचाही त्याग करून गुणातीतता प्राप्ती शक्य आहे. हा अतिशय अल्टिमेट असा उपदेश आहे. म्हणजे पहिलीतल्या मुलाला तू PhD झाल्यावर काय होईल असं सांगण्यासारखं आहे, पण हे अतिशय उपयुक्त आहे. हे किती कठीण आहे असं भगवंतांनाही जाणवलं असावं आणि ते म्हणले की या सर्वांच्या प्राप्तीसाठी मला श्रद्धावान अंतःकरण आणि शरण. आपण स्वामीजींना शरणागत होऊन हा अभ्यास करण्याचा नेहमीच प्रयत्न करू. अध्यायाच्या पुढे भगवंतांनी भक्तांचे चार प्रकार सांगितले. भगवंतांनी सर्व जगाचं दोन प्रकारामध्ये ढोबळ असं वर्गीकरण केलं, सुकृतीन लोक आणि दुष्कृतीन लोक किंवा भक्त आणि अभक्त. आणि भक्तांचे जे चार प्रकार मगाशी बघितले जसं अर्थ भक्त, जिज्ञासु भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त असे चार प्रकार सांगितले आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. म्हणजे अर्थभक्त कसा असेल तर तो भगवंतासाठी तळमळणारा असतो, भगवंताचे व्हेअर अबाउट जाणण्यामध्ये त्याला उत्कंठा असते, तो आपल्याला प्राप्त होईल का अशी त्याला सतत एक चिंता वाटत असते, तो वणवण करत असतो पण त्याला मार्ग सापडलेला नसतो, असा अर्थभक्त असतो. जिज्ञासू भक्त म्हणजे ज्यांना मार्ग सापडलेला असतो ते स्थिर झालेले असतात, त्यांना सद्गुरूंनी उपदेश दिलेला असतो, अनुग्रहित केलेला असतो आणि ते त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर अर्थार्थी म्हणून एक प्रकार सांगितला. मला अर्थार्थी म्हणजे पैसे मिळावे म्हणून भक्ती करणार असं वाटलं पण त्याचा इतका सोपा अर्थ नाहीये. संतांचा उपदेश आकलन व्हायला लागला म्हणजे संत काय सांगतायत, एक्झॅक्टली आपण त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्याला काय होऊ शकतो आत्मप्राप्तीसाठी, असं जे रिडिंग बिटवीन द लाईन्स आहे हे जो अर्थ जो भक्त असतो हे करणारा भक्त अर्थार्थी भक्त असतो. त्यांनी दिलेल्या उपदेशाचं परिशीलन करण्यात तो त्याचा सर्व रुटीन व्यतीत करत असतो. आणि सगळ्यात लास्टला त्यांनी ज्ञानी भक्त कसा असतो हे सांगितलं. हा अल्टिमेट आहे. अर्थार्थी भक्तांमधून कोणीतरी एखादाच अंतिम ज्ञानाचा अनुभव घेणारा असतो, तो ज्ञानी भक्त आपण परमात्मा रूप असा बोध प्राप्त करून घेतो आणि देह बुद्धी सकट हे सर्व विश्व परमात्मा रूप आहे असा बोध प्राप्त करून घेतो. म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान ह्याचा सकट तो अनुभूती घेत असतो. अशा ज्ञानाविषयी भगवंत म्हणतात की या ज्ञानाला मी परमप्रिय असतो आणि स्वतःपेक्षा अधिक प्रेम तो मला करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत स्वतःहून असं सांगतात की मला देखील तो ज्ञानी अतिशय प्रिय असतो, भगवंत ज्याचे फॅन झालेत असा ज्ञानी भक्त असतो. हे जे चार प्रकार सांगितले हे जर का आपण बघितलं तर हे भक्ताचं एक इव्होल्युशन आहे. म्हणजे अर्थ भक्ताचं जिज्ञासू भक्तामध्ये सद्गुरूंनी उपदेश केल्यावर ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि अशा जिज्ञासू भक्ताला सद्गुरु कृपेनी त्यांचा उपदेशाचं जर का आकलन व्हायला लागलं तर तो अर्थार्थी भक्त होतो आणि सगळ्यात शेवटी त्याचं ज्ञानी भक्तामध्ये रूपांतर होतं. हे असे चार स्टेप्समध्ये होणारं इतकं सोपी प्रोसेस नाहीये. ही अनेक प्रदीर्घ अभ्यासाने घडणारी जन्मानुजन्म करायची अशी प्रोसेस आहे. शेवटी भगवंतांनी असं सांगितलंय की परमेश्वराचे जे अज अव्यय असं तत्व आहे ते न जाणता उगीचच वेगवेगळ्या देवतांना पूजन करतात. असे वेगवेगळे जे बा असतात, येडोबा, आजकाल मी एक ट्रकवर येडोबा प्रसन्न असं वाचलं, तर येडोबा सारखे जे बा आहेत तर त्यांना पूजतात, त्यांना सुद्धा भगवंत त्या देवतांकरवी फळ देतात, फार कृपाळू आहेत असं दिसत आणि त्यांची देवतांवर श्रद्धा दृढ करतात त्या देवतांवर. अन्य देवतांचं भजन करणारे अज्ञ त्या देवतांना प्राप्त होतात पण परमात्मा तत्वाचं भजन करणारे जे भक्त आहेत ते केवळ त्यालाच प्राप्त होतात. 9व्या अध्यायाचं बीज या अध्यायात दिसतो. अध्यायाच्या शेवटी ज्ञानी भक्त कसा बनतो याविषयी सांगतात. फारच भारी आहे. ज्यांचं पाप क्षीण झालं आहे असे अत्यंत दृढतापूर्वक परमात्म्याची भक्ती करतात अर्थार्थी भक्त. माझा आश्रय घेऊन जन्म मरणाच्या चक्रातनं सुटण्याचा प्रयत्न करतात, ज्ञानासह विज्ञान समजून घेतात आणि प्रयाण समयही मलाच जाणतात. आपल्याला वाटतं की लास्टला म्हणून टाकू भगवंताचं नाव कशाला त्रास, पण इतकं ते सोपं नाहीये. कारण आपण जन्मभर ज्याचा अभ्यास करू त्याचंच शेवटी त्यातल्याच कुठल्या तरी गोष्टीचं आपल्याला नंतर स्मरण होतं. त्यामुळे असा जो ज्ञानी भक्त असतो तो प्रयाण समयही मलाच जाणतो, माझीच आठवण करतो. या अध्यायाच्या अभ्यासाने आपल्याला जगताकडे बघायचा एक नवीन डायमेन्शन प्राप्त होतो. म्हणजे आपण रस्त्याने जात असताना आपल्या आपल्याला असं वाटतं की आपण एकटेच ट्रॅफिकचे नियम पाळतोय आणि बाकीचे त्रास देत आहेत. तर असं जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा समजा यातल्या कुठल्याही तत्वाचं आपण प्रामाणिकपणे स्मरण केलं तर आपला होणारा राग नक्की निघून जाईल. स्वामीजींना आपण आज शरणागत होण्याचा निर्धार करूया आणि भगवंतांनी जे भक्ताचे आर्तपासून ज्ञानी हे जे ट्रान्सफॉर्मेशन सांगितलंय त्यातला जास्तीत जास्त प्रवास याच जन्मी पूर्ण करण्याचा निश्चय करूया. हरि ओम. स्विचिंग बॅक टू माय अँकरिंग मोड. सद्भक्त सायली शेठ आता आपल्याला आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले हे तुकाराम महाराजांचे भजन सादर करेल. तिच्या पाठोपाठ आपण एक एक ओळी म्हणूया.
आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा की तुरा हे आता दृष्टी पुढे ऐसा की तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा की तुरा आहे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा की तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसा की तुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे.
त्यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम चरणात प्रवेश केलाय. भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये विज्ञानासहित ज्ञान म्हणजे काय याचं मार्गदर्शन केलंय. भगवंतांनी भक्ताचं जे वर्गीकरण केलं त्यातल्या ज्ञानी भक्तावर भगवंतांचं विशेष प्रेम आहे हे आपल्याला कळलं आणि ते का आहे याचाही अंदाज आला. असा भक्त त्याला आलेल्या अंतप्रचितीला बाहेरील नाशिवंत जगामध्ये कोरिलेट करत असतो, कोरिलेट करत करत त्याला त्याची जाणीव अधिकाधिक सखोल करत असतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. हा बरोबर आला. असा हजारांमध्ये एखादाच ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालू शकतो आणि हे समजणं याची फ्रिक्वेन्सी किती कमी आहे हे आपल्याला लक्षात येईल. भगवंत स्वतःच असं सांगतात की अनेक जन्मांच्या प्रयत्नानंतर अशा प्रकारचा ज्ञानी भक्त निर्माण होत असतो. मी आपलं हे परम भाग्य समजतो की अशा प्रकारे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणारे सांगड घालून राहिलेले स्वामी मकरंदनाथ आपल्याला सद्गुरू म्हणून लाभलेले आहे. त्यांना मी अशी प्रार्थना करतो की आम्हा युवा साधकांना त्यांनी आता आशीर्वचन.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. हा युवा स्नेह कार्यक्रम अनिकेत रूप वाढवणारा असा राहतो. अशा करता रूप वाढवणारा राहतो की आपण आपल्या केंद्रामध्ये जे काम चालू आहे त्या कामाचा परिणाम कुठेतरी या कार्यक्रमांच्या रूपाने दिसत असतो. शिवाय हा परिणाम फार मोठा जाहीर कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर व्यक्त करणं हाही हेतू नसतो. 6 फेब्रुवारीला आपला कार्यक्रम होईल, आपल्या मंडळाचा वर्धापन दिन उत्सव होईल, तेव्हा इथं जे काम चाललेलं आहे त्या कामाचं प्रगटीकरण जरा उत्सवाच्या निमित्ताने सर्व समाजामध्ये, सर्व समाज याचा अर्थ येईल तो समाज, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मोठ्या समाजापुढं करणं हा जाणून बुजून हेतू असतो. उत्सवाचा हेतू तसा असतो की कुठलाही गाजावाजा न करता वर्षभर चाललेलं हे जे काम आहे ते काम एका विशिष्ट दर्जाचं आहे असं सहज प्रगटीकरण त्या उत्सवामध्ये आपण समाजापुढं करू इच्छितो असा त्या कार्यक्रमामध्ये आपला हेतू असतो. तर या कार्यक्रमामध्ये, अशा कार्यक्रमामध्ये आपण जे काम करतो ते नक्की किती मुरलं तुम्ही त्याच्याबद्दल नक्की कसा विचार करता आहात, तुम्ही कुठं आहात त्या कामाच्या संदर्भात हे जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमामध्ये मिळत असते. खरं म्हणजे फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहज आनंदाने समावेश आपला व्हावा आणि आपण सहभाग द्यावा असं हे वय निश्चित आहे. या वयामध्ये मोठा उत्साह असतो. या वयामध्ये लहान असताना मोठं झाल्याचं एक, तुम्ही इंग्रजी शब्द वापरल्यामुळे मी मधून अधून इंग्रजी शब्द वापरावेत वाटायला लागलो. फील असतो नाही का? लहान असताना मोठा असण्याचं फील असण्याचं हे वय. आणि जीवनाबद्दल देखील फार विचार करण्याचं काही कारण नसणार असं हे वय असत. कारण आपण पालकांच्या संरक्षित अशा छत्राखाली असतो आणि त्या छत्राखाली आपल्याला आपली प्रगती करून घेणं आणि निरामय आणि आनंदी असं जीवन जगणं एवढीच गोष्ट आपल्याकडं शिल्लक असते. अशा वयोगटामध्ये असलेली मंडळी आपल्या उत्साहाचा, आपल्या एनर्जी लेव्हलचा उपयोग परमार्थाकरता देखील करू शकतात. मला फार बरं वाटतं तुमच्याकडे पाहून की तुम्ही आज इथं बसण्याच्या ऐवजी सहज कुठेतरी लक्ष्मी रोडवर चक्कर मारायला जाऊ शकत होतात, डेक्कन जिमखान्यावर फिरायला जाऊ शकत होतात, फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यानी काहीच काम आणि कर्तव्य नसताना उगीच चक्कर मारणारी मंडळी, त्यांना जर विचारलं तर त्यांनाही आपण कशा करता फिरतो माहित नसत. असं सगळं तुम्ही करू शकला असतात, त्याच्याऐवजी तुम्ही इथं प्रार्थना म्हणता आहात ती विद्या मिळवू इथे, अशा प्रकारचा एक निश्चय व्यक्त करता आहात. तुमच्या अंगात असणाऱ्या शक्तीचा एक प्रकारे उत्तम उपयोग तुम्ही करता आहात. सायलीमुळे मला त्यावेळेला त्या वयातली कांचन आणि अनिकेतमुळे मला त्यावेळेला त्या वयातले मिलिंद दादा असेही बरोबर आठवले. आणि बाबा तुझ्यासारखेच तेव्हा देखील नर्म विनोदी आणि कधी कधी उपहास गर्भ असं बोलत असत त्यावेळेला. आणि जर तेव्हाचे त्यांचे तू फोटो पाहिलेस तर असेच फोटो आहेत असं तुझ्या लक्षात. पाहिलेत का कधी? पाहिलेत. असं असल्यामुळं मला क्षणभर दृष्टीभ्रम जसा होतो तसा मीही अशाच एका वयामध्ये आहे की ज्या वयामध्ये मी अनिकेतशी मैत्री करू शकतो आणि सायली बरोबर स्नेह संबंध राखू शकतो, आरोही बरोबर आपली तार जुळू शकते आणि श्रुतीच्या बोलण्याचं तिच्या वयात येऊन कौतुक करू शकतो असं उगीच मनात येऊन गेलं. पण हे जे उगीच मनात आलेलं होतं ते स्वामीजी करत होते, उगीचच करत होते. ते आमच्याबरोबर तेव्हा रमत असत आणि त्या रमण्याला देखील तसं उगाच रमण असंच स्वरूप होतं. त्या रमण्यातून काही निर्मिती होईल अशी त्यांची दृष्टी होती. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये तुमच्यामध्ये रमून तेच परत घडावं असं मला वाटतं. जे स्वामीजींच्या अवतीभोवती घडलं तेच परत घडावं असं वाटतं. तरुण मंडळींमध्ये रमण्याची स्वामीजींची जी शैली होती ती शैली आणि तेव्हा त्यांच्याकडे येणारा समुदाय हा खूप छोटा होता. एकेका व्यक्तीला स्वामीजींचा व्यक्तिगत सहवास मिळू शकत असे. आता जो एकूण संख्येचा संख्येमुळे निर्माण झालेला पसारा आहे त्यामुळं आणि एकूण आपल्या कामाची व्याप्ती हे जर लक्षात घेतलं तर आत्ताच्या काळात आत्ताचे मार्ग शोधायला लागतील. त्याकरता हा युवा स्नेह कार्यक्रम अशा रीतीने. मला आठवतं की स्वामीजी दुकानात बसून सहजगत्या विनोद करत असत, बोलत असत, कधी परमार्थ विषयक बोलत असत, कधी थट्टा मस्करी करत असत, कधी गाऊन दाखवत असत, अभंग गाऊन दाखवायचे आणि त्याची आठवण झाल्यामुळं तेव्हा मी स्वामीजींची दुकानात एक अभंगाची डायरी ठेवलेली होती तर त्या डायरीतून अभंग लिहून घेतले. ही डायरी ही 1980 ची आहे. 1980 सालची ही गोष्ट आहे पण ते मला असं आठवतं की कधी कधी मी एकटा बसलेला असताना ते सहज आनंदाने गायलेले आहेत आणि काही थोडी दोन पाच मंडळी असताना देखील ते सहज आनंदाने गायलेले आहेत. स्वामीजी जे गात असत सगळे तर अभंग तुम्हाला पण मधून अधून कधीतरी मी गाऊन दाखवेन देखील. या अभंगामध्ये अत्यंत प्रेम असणारे असे अभंग देखील पंत महाराजांचे असे होते. पंचारती ओ वाळू, पंचारती ओ वाळू असं म्हणत असत आणि मग म्हणायचे की पंचा आणि रती असे वेगवेगळे शब्द उच्चारायला नकोत असं म्हणत असत आणि मग घाईने उच्चार करून तेच म्हणून दाखवत असत. पंचारती ओ पाळू असं म्हणायला पाहिजे असं सांगत असत. म्हणजे ते मौज कशी करत असत हे जसं आठवतं तसं तुम्हाला सांगतो. नित्य सहजानंदे भजनी खेळू पंचारती ओ वाळू, जीव शिव माया खोटी असेच डोळ्यात पाहत असत. चिद्विलास भासे सहज त्रिपुटी, मिथ्याही द्वैत रहाटी. सद्गुरु निज बोधे द्वैत हे जाळू पंचारती ओ वाळू असं नाही, पंचारती ओ वाळू. देह हे ताट करूनी मन बुद्धि शुद्ध निरांजनी भक्तीचे धृत घालूनी. आणि मग म्हणायचं की भक्तीचे घृत घालूनी, धृत नाही, ज्ञान दीप अखंड ज्योत पाजळू पंचारती हो वाळू, नाही मुळी अहम ममता बंध मोक्षाची कल्पित वार्ता खून ही बाणली दत्ता, निज रंगी रंगोनी स्वरूपी मेळू पंचारती हो वाळू. आणि खूप खूप रंगून जाऊन हे अभंग ते म्हणत असत. आता असं वाटत की ते जी प्रवचन करत असत ती प्रवचन आणि त्यांचं सहज चालणं बोलणं त्यांच्याबरोबर असणं या सगळ्याचा खूप वेगळा असा एकत्रित परिणाम सहज घडत असे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा, देईल विसावा देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक, देव निवारील भूक. तर काही सोहम सोहम शब्द असलेले असे विशेष करून नाथ महाराजांचे अभंग त्यांच्या त्या खाजगी डायरीत होते. अभ्यासी द्रष्टा आटला अहम सोहमचा घोट भरला, साक्षीत्व देखोनी विराला वस्तू माझी, जो जो वस्तू झाला केवळ तेची अंतःकरण निश्चळ, त्रिगुणाची तळमळ हारपोनी गेली, हारपले ब्रह्मांड हारपले पिंड अंड, वस्तू झाला अखंड त्यासी खंड नाही, एका जनार्दनी जाण द्वैत गेले मावळोन, मग वस्तूची परिपूर्ण भरली असे. असे हे सोहम वर लिहिलेले देखील तीन चार अभंग होते. तर ते कधी कधी अगदी आळवून म्हणत असत, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, माझे मज कळो येती अवगुण. आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साच करी, हा अभंग पूर्ण त्यांनी म्हटलेला मी कधी ऐकला नाही. पुढच्या ओळी ते म्हणत असत अशाच, वाचा वदे तरी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा, तुका म्हणे तुझा जैसा थैसा दास न धरी उदास माय बापा, सहज मी आंधळा गा. हे तुकाराम महाराजांचं जे फार अंतरंग असं भजन अभंग आहे तो ते अगदी चुटक्या वाजून म्हणत असत. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सहज मी आंधळा गा सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते टाकी दी पात्र झोळी धर्माधर्म आशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वळसा न मागे भिक आता हाची झाला भरवसा वोईली सत्रावी गा तिने पुरविली इच्छा सहज मी आंधळा गा हा भंगते म्हणत असत आणि काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे असं खूप तळमळीने म्हणत असत काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे काय हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट न येईल की मधी भरले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मज न कळे काय ऐसे पुण्य होईल गाठी घाली न पायी देवाचे मिठी मज तो कुरवाळील जग जेठी दाटई न कंठी सद्गतीत काय हे निपतील डोळे सुखते देखोनी सोहळे संचित कैसे ते न कळे होईल डोहळे वासनेनी ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रन दिवस हे चितळ मळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयेसी सगळे मिळून हे अभंग 25 एक असतील पण काही तुम्हाला म्हणून दाखवावे असं आज ठरवलेलं होत या वयापासून सत्यासत्य प्रवास सुरू होतो 16 ते 25 हे जे वय आहे त्या वयामध्ये शक्यता अशी असते की सत्य आणि असत्य या दोन्ही रस्त्यांवरून एकाच वेळेला प्रवास व्हायची सुरुवात काही सत्य आणि काही अनृत घरी पालकांचा आपल्या पाल्यांवर असणारा अत्यंतिक विश्वास आणि बाहेर त्याच्यापेक्षा किंचित वेगळं वर्तन अशा प्रकारचं एक जीवन या वयात सुरू होण्याची शक्यता असते या वयामध्ये भावनेचा जोर खूप मोठा असल्यामुळं आणि ती भावना जर देहाच्या अंगाने गेली तर भावनेच्या भरामध्ये अनेक गोष्टी घडण्याची शक्यता असते भावनेच्या भरामध्ये ध्येय विसरलं जाण्याची शक्यता या वयामध्ये असते तर भावनेला जर चांगली जबरदस्त साद घातली गेली तर या वयामध्ये फार फार मोठं जीवन जगण्याची शक्यता निर्माण होते. अशी व्यक्ती या वयापासूनच निर्माण होते. हे वय असं आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांचं वय किती होत? 15, 16. कुठं? रोहिणेश्वरला स्वराज्याची शपथ घेतली या वयामध्ये. या वयामध्येच हे घडू शकत. ज्ञानेश्वरी बद्दल मी सांगत नाही, पण ज्ञानेश्वरी देखील या वयामध्ये 16व्या वर्षी लिहिली गेली. या वयापासून पुढं क्रांतिकारक घडले. या वयापासून पुढं भावी संत बनले. या वयापासून पुढं उत्तम वैज्ञानिक निर्माण झाले. या वयापासून पुढं गणिती निर्माण झाले. आणि या वयापासून पुढं आतापर्यंत सगळं व्यवस्थित असताना आई वडिलांना काळजी लागेल असं जीवन मुलांचं निर्माण झालं याच वयापासून. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या समोर मी मोठा भाग्याचा आहे असं वाटतं की तुमच्यासारखी तरुण मुलं बसलेली आहेत. आणि मी मोठ्या विश्वासाने हे तुमच्याशी बोलतो आहे की जर तुम्ही ठरवलं तर तुमचं जीवन पार बदलण्याची ताकद या वयापासून तुम्ही पेलू शकता, कमावू शकता. या वयामध्ये पैशाचं महत्व, भोगांचं महत्व, कमी असत. या वयामध्ये जवळपास तडजोडी करण्याचे प्रसंग येतच नाहीत. निर्मळ आचार, निर्मळ विचार, निर्मळ आहार. मी जे बोलतोय त्याला स्थल कालाच्या मर्यादा आहेत हे मला माहीत असलं तरी देखील राखणं हे जर या वयामध्ये झालं तर पुढचं सगळं जीवन या वयाच्या पायावर अधिष्ठित होणार असल्यामुळं या वयात या सगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक कमावाव्यात. हे वय तत्वज्ञान समजण्याचं आहे असं मी म्हणेन. या वयात तत्वज्ञान समजायला सुरुवात होते. 15 किंवा 16 वर्षाच्या आधी स्वामी काय बोलतात हे तेवढं कळत नसेल, पण आता या वयापासून पुढं स्वामी काय बोलतात हे समजण्याची शक्यता निर्माण होते असं हे निश्चित वय आहे. या वयापासून केलेलं जे श्रवण आहे ते श्रवण फार खोल अंतरंगामध्ये असं शिरतं. उपनिषद असं म्हणतात की यदा वै विजानाती अथ सत्यम वदती. जेव्हा सत्य जाणलं जातं तेव्हा सत्य बोललं जात. त्यामुळं सत्य बोलणं हे जाणण्याशी संबंधित आहे, ऐकण्याशी नाही केवळ, हे लक्षात घेण्याचं हे वय निश्चितपणाने आहे. सत्य ऐकलं पण सत्य जाणलं गेलं नाही तर त्या सत्याचा फारसा उपयोग होत नाही, ते मृगजळासारखं ठरतं. त्यामुळं ऐकण्याच्या बरोबरीने जाणण्याची इच्छा धरण्याचं आणि जाणण्यासाठी आकाश पाताळ एक करण्याचं वय देखील खरं म्हणजे हेच आहे. या वयाचा महिमा एवढा मोठा असताना काळाचा महिमा मात्र असा आहे की तुमच्यावर फार मोठा भार अभ्यासाचा याच वयात आहे हे निश्चित आहे. तुम्हाला तुम्ही साधक आहात आणि साधना करायचे म्हणून कोणीही मोकळं सोडलेलं नाही जगतामध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये आणि घरी देखील तुमच्याकडून ती अपेक्षा राहणारच आहे. पण या वयामध्ये अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे जो जो ध्यास घेऊ ते सगळे ध्यास पुरे करण्याची ताकद या वयामध्ये शरीरामध्ये मनामध्ये अशी निश्चित असते. असं असल्यामुळं सत्य जाणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधना करणं ही गोष्ट देखील याच वयात घडू शकते, अधिकाधिक पुढच्या वयात देखील घडते. पुढच्या वयात घडत नाही असं नाही. पण व्यवहाराच्या चौकटीच्या कितीतरी मर्यादा पुढच्या वयामध्ये येण्याची शक्यता असते. या वयामध्ये कोणतीच आडकाठी नसते. उपनिषद असं म्हणतात, ना विजानन सत्यम वदती, सत्य न जाणणारा सत्य बोलू शकत नाही. मी बोलणं बोलणं हे अशा करता म्हणतो आहे की आपल्या इथं बोलण्याचा देखील काही एक अभ्यास केंद्रात केला जातो, तो आचरणाशिवाय अक्षरशः व्यर्थ आहे. साधक जेव्हा नामाबद्दल बोलतो तेव्हा नामाचा आनंद त्यांनी घेतलेला असला पाहिजे, ध्यानाबद्दल बोलतो तेव्हा ध्यानाचा आनंद त्यांनी घेतलेला असला पाहिजे. ज्ञानेश्वरी दासबोध, ज्ञानेश्वरी नित्यपाठ, दासबोध नित्यपाठ, साधक संजीवनी, संजीवनी गाथा, मनाचे श्लोक, याच्यावर जेव्हा निरूपण आपण करतो तेव्हा आणि त्यावेळेला आपल्याला आपण जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये चांगलेच उतरलेले आहोत हे माहीत असलं पाहिजे. भले आपण अजून जाणलेलं नसेल पण ज्यांनी जाणलेलं आहे त्यांच्यावर विश्वास आणि शास्त्र वचनांवर विश्वास आणि अप्रतिम असे प्रयत्न हे मात्र अतिशय आवश्यक आहेत. उपनिषद पुढे म्हणतात की विजानन एव सत्यम वदती, सत्य जाणणाराच सत्य बोलतो. आणि सत्य बोलायचं आहे याचा अर्थ आपल्या आचरणात उतरवायचा आहे. आणि हे सगळं करता येणं शक्य आहे. सातव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी जो अभिप्राय व्यक्त केला आणि ज्या अभिप्रायाबद्दल अनिकेत हे तर फारच भारी आहे असं म्हणाला. काय म्हणाला? काय भारी आहे? तर खरंच ते फार भारी आहे. पण या भारी शब्दाबद्दल सांगतो का, आपली संयोगिता आहे ना, तिच्या मुलीला जर आपण काही म्हटलं की संयोगिता तुला इथं आमच्याकडे ठेवून जाणार आहे, घरी ती तुला इथंच ती ठेवणार आहे, लई भारी लई भारी. किंवा तुझा फ्रॉक फार चांगला आहे तो आम्हाला इथं ठेव, आमच्याकडे एक तुझ्या एवढी मुलगी आहे तिला घालायला हवी, लई भारी लई भारी लई भारी. तर तसं लई भारी लई भारी नको. हा जो सातवा अध्याय आहे, या सातव्या अध्यायामध्ये, कारण तो एक भारी शब्द आहे, अजून एक भारी शब्द आहे, तो भारी म्हणजे आपल्याला फारच वजन पडलं. इतका भार पडला या अर्थाचा की हे तर फारच भारी झालं, याही अर्थाने आपल्याला तो भारी शब्द नको. आपली ताकद अशी असली पाहिजे. आपण निदान त्या ताकदीची मनानी कल्पना करू आणि निदान तोंडानी बोलू की जी काही परिस्थिती जे काही समोर उपस्थित असेल त्याच्यावर मात करण्याकरता माझी शक्ती ही जास्तच आहे परिस्थितीपेक्षा, अशी नेहमीच स्वतःबद्दल कल्पना करावी, संकल्प करावा आणि हे भ्रमात रूपांतरित होऊ नये म्हणून साधनाही करत राहू. असं जेव्हा आपण करू तेव्हा दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंतिते. अवघड आहे पण भगवंत जेवढे अवघड तेवढीच भगवंताची माया देखील अवघड. भगवंताकडे जाण्याच्या करता तीच मुळात प्रथम आड येते पण ती दैवी असल्यामुळं भगवंताला शरण जाऊनच सोडवणूक करून घेता येते. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी उरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया सोहम भाव तरांडे आकळीले जे उपरतीच्या वावी सेलत. काय सोहम भावाचे नि थावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. अशा प्रकारे जे भजले ते माझी माया तरले असं भगवंत म्हणतात. आपण ती जिद्द मात्र धरायची. अर्थाच्या अंगाने मात्र हे सगळं खरंच भारी आहे याच्यात वाद नाही पण याचा मतलब असा की हे सगळं भक्तीमुळं समजतं आणि भक्ती याचा अर्थ ज्ञान विचार अंतःकरणात ठेवणं ध्यान करणं आपली कर्तव्य कर्म आहेत ती उत्तम रीतीने करण्याचा अभ्यास करणं श्रद्धा प्रेमादींचा समावेश जीवनामध्ये असणं पांडुरंगाच्या प्रति जी श्रद्धा तुम्हाला स्वामींना पाहिल्यानंतर स्वामींचा नमस्कार पाहिल्यानंतर जाणवते की असा नमस्कार झाला पाहिजे तर तुम्ही स्वामींना शू रॅक मधून चप्पल बाहेर काढताना पहा आणि चप्पल आत ठेवताना पहा. तिथपासून प्रेमाचा अभ्यास आहे हा सर्वात शेवटी आहे. तुमच्या हातातली किल्ली तुम्ही ड्रॉवर मध्ये फेकून दिली असं असेल तर तुम्ही प्रेमाचा अभ्यास नाही करत आहे. तुमचा शर्ट काढून कसा तरी तुम्ही फेकून दिला तर काहीतरी चुकतंय. जेव्हा सगळीकडच खूप प्रेमानी आपुलकीनी आदरानी महत्तेने आपण वर्तन करायला शिकू तेव्हा मग पांडुरंगाच्या समोर किती महत्ता निर्माण होईल. आणि तुम्ही रोज ध्यानाला बसत असाल तुम्ही रोज प्रार्थना करत असाल करुणी विनवणी पायी ठेवितो माथा पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा असो नसो भाव आलो तुझी या पाया आलो तुझी या पाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी साहो नी संकोच ठाव थोडा सा दे तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी तुझी वेडी वाकुडी नामे भव पाश हाते आपुल्या थोडी. अशी प्रार्थना म्हणत असाल ध्यान करत असाल मग निर्माण होणारं प्रेम हे आराध्य दैवताविषयी फार फार विलक्षण असत. मी पाहिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा सद्गुरूंना नमस्कार करता तेव्हा तुम्ही कसे सामोरे येता, तुम्ही खरंच खूप प्रेमाने सामोरे येता. हे प्रेम जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये हळुवारपणाने उतरवायचं असेल तर कृती आणि विचार, विचाराची खोली असणारा विचार हा बरोबरीने जाणं आवश्यक आहे. तसा जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही नमस्कार करत असाल तेव्हा पाहणाऱ्यालाही असं वाटेल की असा नमस्कार असा. आणि हे सगळं तुमच्या वयात होऊ शकत, याच वयात होऊ शकत, याच्या पुढच्या वयातही होऊ शकेल. पण सगळ्यात मोठे पात्र इलिजिबल जर कोणी म्हटलं तर वय वर्ष 16 ते 25 हेच सर्वात मोठे पात्र आणि इलिजिबल आहेत या कारणाकरता. असं असल्यामुळं तुमच्या या परमार्थाच्या प्रयत्नामध्ये तुमच्या बरोबर खरं म्हणजे तुमच्या वयाचं व्हावं असं वाटतं पण होता येत नाही, ही अडचण आहे. तरी देखील वयाचं जरी नसलं तरी मनानी आणि चेतनेनी आणि प्रेरणेनी मी तुमच्या बरोबर राहणारच राहणार. आणि तुम्ही जो प्रयत्न करता आहात तो प्रयत्न सफल झालेला पाहायला कोणाला आवडणार नाही. आजचं हे जे केंद्र आहे हे केंद्र फार सुंदर झालं. जे भाग घेणारे होते ते प्रातिनिधिक होते आणि तुमच्यासारखीच अजून कितीतरी मंडळी इथं बसलेली मी पाहतो आहे. आपण असेच नालपे सुखम असती भूमैव सुखम, व्यापक होण्यामध्ये सुख आहे असं लक्षात घेऊन प्रयत्न जर केला तर अशक्य असं काहीही नाही हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो. हे सगळं होणार आहे, हे सगळं शक्य आहे. अंतरी कल्पना केली एकांती बोलिलो बहु असं समर्थ म्हणतात. अंतरामध्ये मी कल्पना केली, एकांतामध्ये खूप बोललो काय व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे. प्रगट देव जाणला त्याचा उत्साह इच्छिला असं ते म्हणतात. तशा रीतीने अंतःकरणामध्ये मी तुमच्या बाबत कल्पना करतो आहे, एकांतामध्ये तुमच्याशी तर बोलतोच, माझ्या एकांतात आज तुमच्या एकांतात मी तुमच्याशी बोलतो आहे. हे सिद्धीला जाणार याच्यात मला काही शंका नाही. हे यशस्वी होणार, हे यशस्वी होणार. हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार, हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार, हे तुमच्याकडून देखील होणार असा मला भरोसा आहे. आणि पंढरीनाथ आहेत, स्वामीजी बसलेत, ते हे सगळं पूर्ण करून घेतील याच्यामध्ये मला काही शंका नाही. हरी ओम तत्स, हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकारा, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।